आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 57 मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात। 2023-24 या वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 8.2%। बंगळुरू इथल्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि चेताविज्ञान संस्थेला नेल्सन मंडेला पुरस्कार जाहीर। पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक, दोन परिचारिकांचीही गुन्हे शाखेकडून चौकशी। आणि आसाममध्ये पूरस्थिती बिकट, सर्व मोठ्या नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी। आता सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी 7 सुरुवात झाली। या टप्प्यात पंजाब, चंडीगड, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, हिमाचल प्रदेश आणि झारखंड यामधल्या मिळून 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद, काँग्रेसचे मनीष तिवारी, विक्रमादित्य सिंह, राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या मीसा भारती आणि तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य आज मतदान यंत्रामध्ये बंद होईल। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बिलासपूरमध्ये तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मतदारांना भरघोस मतदान करण्याचं आवाहन केलं आहे। ओडिशात उर्वरित 42 विधानसभा जागांसाठीही आज मतदान होत आहे। देशात 7 टप्प्यांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 4 जूनला होणार आहे। यासाठी विविध ठिकाणी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। पुणे जिल्ह्यातल्या पुणे, बारामती, मावळ, शिरूर या 4 मतदारसंघांच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याचं जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं। या 4 जागांची मतमोजणी दुपारी 4 पूर्ण होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली। मतमोजणीच्या दिवशी ताज्या निकालांच्या बातम्या देण्यासाठी आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी 9 निवडणूक विशेष बातमीपत्र प्रसारित करणार आहे। तसंच निकालांचं सर्वकष विश्लेषण करणारा चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा सकाळी 9 संध्याकाळी 5 सादर करण्यात येईल। आर्थिक वर्ष 2022-23 नोंदवलेल्या 7% वाढीच्या तुलनेत भारताचा आर्थिक वर्ष 2023-24 सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर म्हणजे जीडीपी 8.2% राहिला। सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मते 2023-24 या वर्षात वास्तविक जीडीपी किंवा स्थिर किमतींवरील जीडीपी 173 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पातळी गाठण्याचा अंदाज आहे। 2022-23 मधल्या वर्तमान किमतींनुसार जीडीपी 269 लाख कोटींहून अधिक होता। त्या तुलनेत 2023-24 तो 295 लाख कोटींची पातळी गाठेल असा अंदाज असल्याचं एका निवेदनात मंत्रालयानं म्हटलं आहे। याबाबतची आजची आकडेवारी आर्थिक वर्ष 23-24 8.2% आणि आर्थिक वर्ष 23-24 चौथ्या तिमाहीसाठी 7.8% वाढीसह भक्कम आर्थिक वाढ दर्शवित असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। जलशक्ती मंत्रालयानं देशातल्या या क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जनसंवाद प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे। या प्रशिक्षणार्थींना जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागात काम करण्याची संधी मिळेल। ज्या विद्यार्थ्यांनी जनसंवाद, पत्रकारिता किंवा संबंधित क्षेत्रातली पदवी पूर्ण केली आहे किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठातून या क्षेत्रामध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदविका करत असलेले विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत। 6 ते 9 महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर निवडलेल्या उमेदवारांना प्रतिमहिना 15,000 रुपये मानधन आणि प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र दिलं जाईल। अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून आहे। इच्छुक विद्यार्थ्यांना जलशक्ती मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती मिळेल असं कळवण्यात आलं आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। बंगळुरू इथल्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि चेताविज्ञान संस्थेला जागतिक आरोग्य संघटनेनं 2024 आरोग्य संवर्धनासाठीचा नेल्सन मंडेला पुरस्कार प्रदान केला आहे। ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय महत्वाची संस्था आहे। सर्वसमावेशक आरोग्य सेवेतील भारताच्या प्रयत्नांची ही ओळख असल्याचं सांगून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी संस्थेचं अभिनंदन केलं आहे। केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनीही संस्थेचं अभिनंदन केलं. लाल समुद्रातल्या अमेरिकेच्या आयझनहॉवर या विमानवाहू नौकेवर क्षेपणास्त्र डागलं असून हल्ला अचूक झाला असल्याचं येमेनच्या हौती गटानं म्हटलं आहे. हौती गटानं काल जाहीर केलेल्या निवेदनात हा हल्ला अमेरिका ब्रिटन युतीनं येमेनच्या विविध भागात हौती स्थानांवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून केल्याचं लष्कराचे प्रवक्ते याह्या सारेआ यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिका ब्रिटननं संयुक्तपणे हौतीच्या ताब्यात असलेल्या जागांवर केलेल्या हल्ल्यात 16 लोकांचा मृत्यू झाला तर सामान्य नागरिकांसह 41 जण मृत्युमुखी पडले. होडोदहा बंदरातल्या अनेक व्यावसायिक बोटींचंही यामध्ये नुकसान झालं आहे. दक्षिण आफ्रिकेत आंशिक निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच युती सरकार स्थापन होण्याकडे वाटचाल सुरू आहे. या निकालानंतर सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस ANC बहुमतापासून दूर असल्याचं चित्र आहे. 90% अधिक मतमोजणी झाली असून बुधवारी झालेल्या निवडणुकीत ANC केवळ 41% मतं मिळाली होती. डेमोक्रेटिक अलायन्सला 21% मतं मिळाली आहेत. देशाचे माजी अध्यक्ष जेकब झुमा यांच्या MK पक्षानं 13% मतं मिळवली आहेत. वर्णद्वेष संपुष्टात आल्यापासून ANC गेल्या 30 वर्षांपासून बहुमत मिळवलं होतं आणि गेल्या निवडणुकीत 2019 त्यांना 57.5% मतं मिळाली होती. नवनिर्वाचित सदस्यांचं संसदेत स्वागत करण्यासाठी यावेळी लोकसभा सचिवालयाकडून अनेक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे कागदविरहित आणि तंत्रज्ञानावर आधारित असेल. नवनिर्वाचित सदस्यांची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असून नामांकन, राहण्याची सोय आणि इतर अनेक बाबींशी संबंधित सर्व व्यवहार सुलभ आणि जलद पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. शनिवार आणि रविवारसह 5 ते 14 जून या कालावधीमध्ये नोंदणी प्रक्रिया चालू राहणार आहे. नवी दिल्ली इथं काल प्रभावी लेखा परीक्षा समिती सुशासन संवर्धन या विषयावर आंतरराष्ट्रीय गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ अजय भूषण प्रसाद पांडे यांनी या परिषदेला संबोधित केलं. किरकोळ आणि खाजगी क्षेत्रातल्या सार्वजनिक सहभागामध्ये अभूतपूर्व वाढ झाली असून भारत हे बचतकर्त्यांच्या राष्ट्राऐवजी गुंतवणूकदारांचं राष्ट्र बनलं आहे असं त्यांनी अधोरेखित केलं. पुण्यातल्या कल्याणीनगर कार अपघातामध्ये अल्पवयीन आरोपीच्या आईला शिवानी अगरवाल हिला काल पुणे पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या रक्त नमुन्यांच्या कथित अदलाबदलीच्या प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून त्याला बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिवानी अगरवालला पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकरणातल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत काम करणाऱ्या 2 महिला परिचारिकांचीही गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. या प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यात डॉ तावरे, डॉ श्रीहरी हळनोट आणि शिपाई अतुल घटकांबळे यांची भूमिका महत्वाची असल्याचं आजवरच्या तपासात निष्पन्न झालं आहे. त्याच अनुषंगानं ही चौकशी करण्यात आली. रक्ताचे नमुने कुठे टाकण्यात आले याबाबतही त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली आहे. रेमल चक्रीवादळामुळे आसाममध्ये पूरस्थिती बिकट झाली आहे. यामध्ये 6 लोकांचा बळी गेला आहे. वादळामुळे होणाऱ्या संततधार पावसामुळे इथल्या सर्व मोठ्या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्यानं 11 जिल्ह्यातल्या 3.5 लाख लोकांना त्याचा फटका बसला आहे. पुरामुळे सुमारे 550 अधिक गावं बाधित झाली असून जवळपास 4,500 अधिक हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालं आहे. राज्य सरकारच्या वतीनं 148 मदत शिबिरं आणि 39 मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत. बाधित गावांमध्ये बचाव आणि मदत कार्यासाठी केंद्र आणि राज्य आपत्ती दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यात 57 मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात. 2023-24 या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 8.2%. बंगळुरू इथल्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि चेताविज्ञान संस्थेला नेल्सन मंडेला पुरस्कार जाहीर. पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक, परिचारिकांचीही गुन्हे शाखेकडून चौकशी. आणि आसाममध्ये पूरस्थिती बिकट, सर्व मोठ्या नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.